विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातील जैवविविधता उद्यानं राखीव टेकड्यांवर बांधकामाला परवानगी द्यावी का याचा पुनर्विचार करण्यासाठी निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाला ग्रीन पुणे मुव्हमेंट या संस्थेनं विरोध दर्शवला आहे. यासाठी परवानगी दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रीन पुणे मुव्हमेंटच्या वंदना चव्हाण यांनी दिला आहे. जैवविविधता उद्यानासाठी राखीव क्षेत्राचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं मंजूर झाला होता. 2015 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. 2018 जमीनधारकांना भरपाई देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. त्यामुळे हा विषय आधीच निश्चित झालेला असताना आता त्यावर कोणताही पुनर्विचार अस्वीकारार्ह असल्याची भूमिका वंदना चव्हाण यांनी मांडली आहे. दरम्यान कालच पुण्यात आयोजित पुणे अर्बन डायलॉग मंथन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की देशातील शहरं आज बकाल झालेली दिसतात. ग्रामीण भागातील नागरिक शिक्षण, आरोग्य, नोकरी, संधी, मनोरंजन आदींसाठी शहरात येतात. नदी नाले बुजवून अतिक्रमणं होतात. शहरं वाढल्यामुळे घनकचरा, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते आणि शहरे व्यवस्थापनाच्या बाहेर गेलेली, शाश्वत आणि राहण्यायोग्य राहिली नाहीत हे अचानक लक्षात येते. सध्याच्या काळात विषयुक्त अन्नधान्यामुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी देशी वाणाचा वापर करा, विषमुक्त अन्न खा, पुन्हा निसर्गाकडे चला असा संदेश बीजमाता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राहीबाई पोपेरे यांनी आज पुण्यात दिला. सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ यांच्याद्वारे आयोजित बीज संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी राहीबाई पोपेरे यांचा ज्येष्ठ शास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ विश्वजित कदम यांनी डॉ पतंगराव कदम फाउंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री देवराईच्या उपक्रमास 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. विद्यार्थ्यांना झाडांची आणि बियांची ओळख, ती झाडं वाढेपर्यंत त्यांच्या देखभालीसाठी सक्रिय राहणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. पावसाळापूर्व कामं करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं वाहतूक पोलिसांकडे शहरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार पोलिसांनी 61 ठिकाणी कामं करण्याची परवानगी दिली असल्यानं हे रस्ते अल्पकाळासाठी बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सेवा हक्क दिन आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्या दशकपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांमध्ये मुख्य प्रशासकीय सह इतर कार्यालयांमध्ये सेवेची बांधिलकी जपण्याची शपथ सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत गर्दीच्या ठिकाणी, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे इथं सेवाहक्क नियमांचे फलक घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य, मेळावे, बैठकांद्वारे झोपडपट्टी आणि बचत गटांमध्ये सेवाहक्क अधिनियमाची माहिती दिली जात आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये आजपासून उडान यात्री कॅफे ही अहोरात्र सुविधा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. इथे प्रवाशांना 20 रुपयात वडापाव, 10 रुपयात पिण्याच्या पाण्याची बाटली उपलब्ध असेल. पुणे विमानतळावर आजच झालेल्या विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीची माहिती देताना मोहोळ म्हणाले की जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. धावपट्टी वाढवण्यासाठी 200 एकर जागा ताब्यात घ्यावी लागेल. संरक्षण खात्याकडून 25 एकर जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 4 मेट्रोंचे मार्ग विमानतळाशी जोडण्यासाठी मनपानं विकास प्रकल्प अहवाल तयार करणं अपेक्षित आहे. महाबळेश्वर इथल्या मध संचालनालयाचा आरोग्यवर्धक सेंद्रिय अॅगमार्क ISI दर्जाप्राप्त असलेला मधुबन सेंद्रिय मध पुण्यातील वाकडेवाडी मध विक्री केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो खरेदी करण्याचं आवाहन या मध विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलं. नवी दिल्लीत आयोजित आशियाई योगासन स्पर्धेच्या पुण्याच्या गार्गी योगेश भट हिनं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना 2 सुवर्णपदकं मिळवली. कनिष्ठ गटात आर्टिस्टिक पेअर विभागात अंजली बिश्नोईच्या साथीत आणि आर्टिस्टिक ग्रुप विभागात तृप्ती डोंगरे, सी ओविया, दीपा लोधी आणि अंजली बिश्नोई यांच्या साथीनं तिनं सुवर्णपदक पटकावलं. गार्गीनं आतापर्यंत योगासनांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 9 सुवर्ण, 5 रौप्य, 3 कांस्य पदकं जिंकली आहेत, तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई केली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद फुटबॉल वरिष्ठ गटाच्या मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्हा संघानं औरंगाबाद संघाचा 1-0 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. हर्ष उत्तेकरनं एकमेव विजयी गोल केला. हवामान पुणे आणि परिसरात उन्हाची लाही होत आहे. दैनंदिन कमाल तापमान 40 अंश किंवा त्याहून अधिक राहत आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.